मग मग हिचं मत कसं, तिचं मत कसं, तिचं मत कसं, जर कुणी बोलत नसेल तर मग पटकन तिला ओमीच्या टोमकेने सांगायचं आणि नाव विचारायचं, तुझं नाव काय, नाव विचारायचं आणि मग सांगायचं की तुझा माझा भाऊपणा, तुला काल रस्त्याने पाहिले, तुला पाहिली जात बाजारात आणि धर माझा हात असं म्हणलं, त्यांना मूडवर आणल्या की मग त्यांना
nous sommes frères, ils ont enchanté d'ailleurs, en fait. Un lien de fraternité, un lien de fraternité entre nous, et on marche par ce, il y a un chant qui dit, on, frère, on marche sur le chemin devant la main, le chant est lancé, ça dégèle l'atmosphère, ça crée un lien.
Mais après, quand on a un link, on a un link, on a un link, on a un link, लिंक लावून दिली आणि आता तुमचं ऐकू द्या, तुमचं ऐकू द्या की सुरुवात नाही आपली तर ते आपल्या पोरी म्हणतात ना आंटी आंटी अंद्रीन आली होती ना ते पिंगा खेळायची आपलं की ते ह्यांची मंडळी मग सांगायचं तुझा माझा भाऊ पण आता समजा
कसं सगळ्या प्रकारचे लोक ते साधारणतः ते कुणीत असतात की एकमेकांना भेटत नाही कारण तुझा बौद्ध आणि जैन किंवा दुसरे पण तरी सुद्धा गाणं एकसारखेच आहे, कसं एकसारखेच आहे
गाणी सगळ्यांची
एकसारखी, एकमेकांना सांगायला किंवा शिकायला तर ते
एकसारखी गाणी म्हणलं तरी आता समजा आमची मराठी समाजाची लोक आहेत तर ते आंबेडकरांचे वय म्हणत नाहीत,
हा फरक
बुद्धाचे वय म्हणत नाही, फरक
आहे एवढा फरक आहे,
वय म्हणत नाही
गाणी
एक शब्द एक सारखंच
शब्द कसं होऊ शकेल की लोक वेगळे समजून समजतात तरी सुद्धा
गाणी एक
एक सारखीच गाणी आहेत, कोणाकडून कसं एक सारखी गाणी होऊ शकते
आता असं एक सारखं गाणं आलं समजा आता काय की पहिल्यानी बाया दळीत होत्या, उन्हाचं म्हणा उन्हाच्या दळीत होत्या, पाठाच्या दळीत होत्या, मग काय की महार समाजाची लोक नेहमीच मराठ्यांच्या घरी असायची कामाला धंद्याला हे नेहमीच असायची, मग जर त्या दळीत असल्या ना त्यांचं शब्द ह्या ऐकायच्या आणि महार समाजाची लोक जर दळीत असल्या ना तर मराठ्याच्या बाया यांना कामासाठी बोलवायला यायला यायच्या आणि मग ह्यांच्याकड पूर्वीच म्हणलंच होतं की महारा घरी गाणं कुलब्या घरी दान आणि बाबना घरी लिहाणं, मग हे म्हणलंच होतं, मग हे महाराजच्या बायांना कष्टाचा प्राणी होता त्यांचा कष्टाळू, मग यांना सतत काम करताना तोंडामध्ये गुणगुण कामाचा शिन यायचा
de différentes castes chantent de la même manière, c'est pour ça. consacrer au prénom, à soi, etc. Ça veut dire que le chant n'exprime pas une particularité de la communauté.
Sauf c'est sauf les chants sur un tête cœur.
Oui,
ça qui marre un chant.
Et encore, c'est des gens qui pourraient circuler ailleurs à la langue. Enfin, je veux dire,
oui, à la langue. Non,
ils sont nouveaux, c'est parce qu'ils sont nouveaux qu'ils sont dans une communauté. Mais bon,
là, il y a un élément politique qui n'existe pas pour les autres chants.
पण या गाण्याचं म्हणजे एक विशेष आहे, कारण की जर आता समजा आपल्याला वाटलं की आपण हे गाणं तयार करायचंय तर लगेच पेन आणि पुस्तक लागत गाणं रचायला. पण पूर्वी असं नव्हतं की त्यांच्याकडे पेन नव्हतं, पुस्तकं नव्हती, लेखणी नव्हती, अक्षर ओळख नव्हती. पण त्यांच्या डोक्यामध्ये जे भरलं होतं ना ते अगदी पुराण भरपूर भरलेलं होतं. मग आता समजा काय की तारा
पावसाळ्या,
मग रला रच कसा येईन तर लगेच राधा असा शब्द जुळवून त्यांनी वव्या रचलेल्या आहेत. हे एक मोठं महत्वाचं कौशल्य आहे. काव्य रचनेचं कौशल्य.
Si on compose un chant, une poésie, on prend une plume et un papier, on écrit dessus. Il faut l'écrire. Ça n'a jamais existé. On entendait, on revenait, on se remplissait l'esprit et ça restait. Ça restait dans la mémoire.